श्रोते नमस्कार. मधुमक्षिका पालन संवर्धन आणि प्रशिक्षणाचं काम करणारा तरुण अमित गोडसे आपल्याकडे आलेला आहे. मधमाशा वाचवा हेच त्याचं ध्येय आहे. नमस्कार अमित.
नमस्कार.
तू मुंबई, पुणा, बंगलोर असं कुठे कुठे तुला जिथून बोलावणं येईल तिथे जाऊन मधमाशांना वाचवण्याचं काम करत असतोस. तर मला सांग की एका पोळ्यामध्ये साधारण किती माशा असतात, म्हणजे किती केवढ्या आकाराचं पोळं असेल तर त्यात किती माशा असतील, काय सांगताय?
स्पीशीजनुसार फरक पडतो. जसं आग्या माशा झाल्या, आग्या माशामध्ये जवळजवळ 1 ते 1.5 लाख माशा असतात एका पोळ्यावरती. ज्या तुम्ही पेस्ट कंट्रोलने मारता तुम्ही जवळजवळ 1 ते 1.5 लाख माशांचा जीव घेता. जी छोटी माशी असते, एकदम छोटी, जी बोराच्या झाडावरती की कडुलिंब झाडावरती छोटी पोळी बनवते, त्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 हजार माशा असतात.
बरं.
नंतर एक सातरी माशी असते जी 7 पोळी बनवते अंधारात, त्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 हजार माशा असतात.
अच्छा.
आणि ट्रायगोना एक छोटी एकदम छोटी माशी आहे, ती जी माशी आहे ती जवळजवळ 10 ते 12 हजारपर्यंत माशा असतात. काळ्या कलरची छोटी माशी असते
एकेका पोळ्या
एका पोळ्यावरती.
त्याच्यामध्ये पुन्हा त्यातली एक राणी आणि कामगार असं सगळी विभागणी त्यांची असते.
एका पोळ्यावरती फक्त एकच राणी असते आणि काही नर माशा असतात आणि बाकी सगळे कामगारी माशा असतात.
आणि प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे.
प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे. राणी माशीचं काम फक्त अंडी घालणं आहे. ती स्वतः खाऊ पण शकत नाही, कामगार माशांना त्यांना भरवावं लागतं. जे नर असतात त्या नराचं काम फक्त एकच असतं, मेटिंगचं काम, प्रजनन करण्याचं काम ते करतात. आणि कामगारी माशी पण त्यांना भरवते नरांना.
अच्छा.
आणि एकदा मेटिंग झालं राणी बरोबर तर कामगारी माशा काय करतात, नराला खायला घालणं बंद करतात आणि ते उपाशी मारतात. तर नर माशांचा पोळ्यासाठी काही उपयोग राहत नाही त्यानंतर, मेटिंग झाल्यानंतर.
त्यामुळे निरुपयोगी झाल्यावरती त्याला सोडून
देतात.
अच्छा. आदिवासींना प्रशिक्षण तुम्ही जे देत असता ते कुठच्या भागामध्ये आतापर्यंत दिलं आहे आणि त्याला प्रतिसाद कसा आहे?
आत्ता पण आम्ही जे प्रशिक्षण दिलं त्या गुजरातमध्ये आम्ही दिलं होतं. आता आम्ही महाराष्ट्रात पण आम्ही काही भाग आम्ही निवडलेले आहेत तिथे आम्ही देणार आहोत. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रावर मी सध्या काम करतोय. आता ह्याचा फायदा असा आहे की आदिवासी जे मध गोळा करायचे, जाळा करायचे, मधमाशा जाळायचे आणि पूर्ण पोळं उद्ध्वस्त करायचे मधासाठी, तर आपण त्यांना असं प्रशिक्षण देतो की तुम्ही एका पोळ्यातून एका सीझनमध्ये 4 ते 5 वेळा मध गोळा करू शकतील, मधमाशांना नुकसान न पोहोचवता.
बर.
त्याबरोबरच त्यांना मेण सुद्धा मिळेल आणि पराग सुद्धा मिळेल,
म्हणजे आणखी त्याच्यातनं वेगवेगळे
फायदे. आणि त्याबरोबर मधुमक्षिका पालन सुद्धा त्यांना शिकवत आहे. पेटी ठेवून तुम्ही कसं मधुमक्षिका पालन करू शकता आणि मध गोळा करू शकता.
त्यांच्या उपजीविकेचं जे साधन आहे
बरोबर
ते आणखी सबळ होऊ शकेल.
आणि हा एक असा व्यवसाय आहे जंगलामध्ये, जे आदिवासी जंगलात राहतात त्यांना जंगलाचं काही नुकसान होत नाही. तुम्ही फक्त जास्तीचा मध फक्त गोळा करता.
हा.
सगळ्या मध आपण काढत नाही मधमाशांच्या पोळ्यामधून. 70% फक्त मध गोळा करतो, 30% जो मध मधमाशांसाठी आपण ठेवतो, म्हणजे त्यांना उत्पन्न सुद्धा मिळालं, जंगलचं संरक्षण झालं आणि सगळ्यांचा फायदा झाला.
बरोबर.
इट्स अ विन विन सिच्युएशन टू ऑल.
म्हणजे सगळ्यांच्याच उपयोगाचा फायद्याचा असा हा व्यवसाय आहे असं म्हणता येईल. आणि ह्याचं प्रशिक्षण जे आहे ते आदिवासी भागांमध्ये तुम्ही देत आहे. तसंच एकूण या मधमाशांविषयी शहरी भागांमध्ये सुद्धा एक जागृती निर्माण होणं आवश्यक आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काम
प्रयत्न करतो.
तर या पुढच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. अमित गोडसे आपण इथे आलात आणि आम्हाला ही सगळी माहिती दिली, मनपूर्वक आभार.
धन्यवाद.
श्रोते आपण उद्याच्या भागात पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत सौरभ टोचेसह नेहा खरेचा नमस्कार.